नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. काकवीवरील जीएसटीत कपात, तर बाजरी पीठाचा समावेश असलेलं सुटं पीठ करमुक्त. राज्याच्या सर्व जिल्ह्यात बांबू लागवडीसाठी अनुदान देण्याचा प्रयत्न. कृषी मंत्री धनंजय मुंडे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचा समारोप. आशियाई क्रीडा स्पर्धेत 28 सुवर्णांसह 107 पदकं जिंकत भारताची ऐतिहासिक कामगिरी. आणि एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताची आज ऑस्ट्रेलियासोबत लढत. आता सविस्तर बातम्या. काकवीवरील वस्तू आणि सेवा कर 28 टक्क्यांवरून 5%, तर 70% बाजरी पीठाचा समावेश असलेलं सुटं पीठ करमुक्त करण्यात आलं आहे. माहिती छापलेल्या पाकिटबंद पीठावर मात्र 5% जीएसटी आकारला जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवी दिल्लीत वस्तू आणि सेवा कर जीएसटी परिषदेच्या 52व्या बैठकीनंतर ही माहिती दिली. शासकीय संस्थांना होणारा पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्यसेवा तसंच घनकचरा व्यवस्थापनाला जीएसटीतून सूट देण्याची शिफारस परिषदेनं केली आहे. रेल्वेमध्ये पुरवल्या जाणाऱ्या वस्तू तसंच सेवांवर फॉरवर्ड चार्ज पद्धतीनं कर आकारावा, जेणेकरून या सेवांवर इनपुट टॅक्सचा लाभ घेता येईल, असंही परिषदेनं सुचवलं आहे. जीएसटी लवादाच्या अध्यक्षांची वयोमर्यादा 67 वर्षांवरून 70 वर्ष करण्यात आल्याची माहितीही सीतारामन यांनी दिली. राज्याच्या सर्व जिल्ह्यात बांबू लागवडीसाठी अनुदान देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. ते काल लातूर जिल्ह्यात लोदगा इथं फिनिक्स फाउंडेशनच्या कृषी महाविद्यालय बांबू टिश्यू कल्चर बांबू फर्निचर प्रक्रिया उद्योगाला भेट दिल्यानंतर बोलत होते. बांबू हे पीक मातीचं आरोग्य वाढवणारं असल्यानं लातूर आणि सातारा इथं प्रायोगिक तत्वावर होणारी बांबू लागवड आता बीड जिल्ह्यातही केली जाणार असल्याचं मुंडे यांनी यावेळी सांगितलं. राज्याचा कृषी विभाग आता माती परीक्षणावर अधिक भर देणार असून यासाठी टपाल कार्यालयाची मदत घेतली जाणार असल्याची माहितीही मुंडे यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर इथं उभारलेलं सुपर स्पेशालिटी रुग्णालय येत्या 5 नोव्हेंबरपर्यंत सुरू करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. या रुग्णालयाच्या खासगीकरणाचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी यासंदर्भात एक जनहित याचिका खंडपीठात दाखल केली होती. त्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं या रुग्णालयात आवश्यक कर्मचारी भरती 28 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून वैद्यकीय सेवा 5 नोव्हेंबरपर्यंत सुरू करण्याचे निर्देश दिले. याबाबत खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी अधिक माहिती दिली.
हायकोर्टाने गंभीर दखल घेतली आणि हायकोर्टाने निर्णय दिला की 28 ऑक्टोबरपर्यंत तुमची जे काही ऑफिशियल प्रक्रिया आहे ते प्रक्रिया पूर्ण करा. 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत सगळ्या नर्सेसची पोस्टिंग इथे करून द्यावं, म्हणजे 5 तारखेपासून आपल्या इथे आपण हे सगळं ऑपरेशन करू शकेल.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीतल्या आरोग्य यंत्रणेतल्या त्रुटींसंदर्भातही सय्यद इम्तियाज यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयानं त्यांनाच सरकारी वकिलांच्या सोबत घाटीची पाहणी करण्यास सांगितलं होतं. काल खासदारांनी पाहणी केली असता पूर्वी अस्वच्छ असलेली ठिकाणं स्वच्छ दिसून आल्याचं त्यांनी सांगितलं. नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयात 5 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर या 24 तासांच्या कालावधीत 6 जणांचा मृत्यू झाला, तर 165 रुग्ण बरे होऊन घरी गेले. अतिगंभीर रुग्णांचा मृत्यूदर 0.7% कमी असल्याचं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितलं. जिल्हा प्रशासनानं रुग्णालयाला औषधी आणि यंत्रसामुग्रीसाठी अतिरिक्त प्रशासकीय मान्यता दिली असून अतिरिक्त मदतीसाठी खासगी डॉक्टर्स आणि परिचारिका उपलब्ध करून दिल्याचं राऊत यांनी सांगितलं. जालना जिल्हा प्रशासनाकडून कोतवाल पदासाठी घेण्यात येत असलेल्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जालना शहरातल्या एका परीक्षा केंद्रावरून पेपर लिहिण्यासाठी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर करणाऱ्या 3 संशयितांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.
हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित होत आहे. आमची सर्व बातमीपत्रं आपण कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता. यासाठी ट्विटर आणि युट्यूबवरचं AIR न्यूज औरंगाबाद हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं, तसंच फेसबुकवर आकाशवाणी औरंगाबाद पेज फॉलो करावं. याशिवाय newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर आपल्याला आमची बातमीपत्रं ऐकता येतील.
छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात चार तारखेपासून सुरू झालेल्या केंद्रीय युवा महोत्सवाचा प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि अभिनेते प्रवीण डाळिंबकर यांच्या उपस्थितीत काल समारोप झाला. देवगिरी महाविद्यालयाच्या संघानं 16 पारितोषिकांसह संगीत विभागाची ढाल आणि सर्वोत्कृष्ट संघाचं विजेतेपद पटकावलं. विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागाच्या संघानं 10 पारितोषिकांसह ललित कलागटाची ढाल पटकावली, तर ग्रामीण गटात सर्वोत्कृष्ट संघाचं विजेतेपद कन्नडच्या शिवाजी महाविद्यालयानं पटकावलं. चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आजवरची सर्वाधिक विक्रमी 107 पदकं जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. एकूण 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य पदकं जिंकत भारत या स्पर्धेच्या पदक तालिकेत चौथ्या स्थानावर कायम आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व खेळाडूंशी येत्या 10 तारखेला संवाद साधणार आहेत.
काल या स्पर्धेच्या 14व्या दिवशी कबड्डीमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी सुवर्णपदक पटकावलं. तिरंदाजीच्या कंपाऊंड प्रकारात वैयक्तिक स्पर्धेत भारताची ज्योती सुरेखा आणि ओजस देवतळेनं सुवर्णपदकाची कमाई केली. याच प्रकारात अभिषेक वर्मानं रौप्य तर आदिती गोपीनाथ हिनं कांस्य पदक पटकावलं. ज्योती तसंच ओजस या दोघांचंही या स्पर्धेतलं हे तिसरं सुवर्णपदक आहे. बॅडमिंटनच्या दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज जोडीनं कोरियन जोडीचा पराभव करत सुवर्णपदक जिंकलं, तर क्रिकेटमध्ये अफगाणिस्तान विरुद्धचा अंतिम सामना पावसामुळे थांबवावा लागला, मात्र भारतीय पुरुष क्रिकेट संघाला वेगवान धावसंख्येमुळे सुवर्णपदक देण्यात आलं. महिला हॉकी संघानं जपानला हरवत कांस्यपदक जिंकलं, तर मल्ल दीपक पुनियानं 86 किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्तीमध्ये रौप्यपदक मिळवलं. बुद्धिबळ स्पर्धेतही पुरुष तसंच महिला संघांनी रौप्यपदकाची कमाई केली. तिरंदाजीमध्ये 3 सुवर्णपदकं जिंकणारा ओजस देवतळे हा नागपूरचा रहिवासी असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. ओजसच्या आई अर्चना देवतळे यांनी आकाशवाणीशी बोलताना आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या.
पूर्ण फॅमिली, पूर्ण आमचं एरियातले लोक सुद्धा खूप खुश आहे. ढोल ताशे लावून त्यांनी पूर्ण एन्जॉय केला त्याचं गोल्ड मेडल. आज 7वीपासून त्यांनी गेम शिकायला सुरुवात केली होती, पण जसं तो 10वीत आला आणि त्याचं ते गेम प्रती त्याचं ते समर्पण पाहिलं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन आणि 12-12 तास ती प्रॅक्टिस करणं, मग तेव्हापासून ठरवलं की नाही याला आपण आता सपोर्ट करायचं.
एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी क्रीडा संकुलाच्या मैदानावर दुपारी 2 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. काल झालेल्या 2 सामन्यात बांगलादेशनं अफगाणिस्तानचा तर दक्षिण आफ्रिकेनं विश्वचषकातली उच्चांकी 428 धावसंख्या उभारून श्रीलंकेचा 102 धावांनी पराभव केला. बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी काल विविध विकास कामांची आढावा बैठक घेतली. पाणीटंचाई, चारा टंचाई, भूमी अधिग्रहण, थेट लाभ हस्तांतरण आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांची स्थितीबाबतही मुंडे यांनी आढावा घेतला. 350व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं काढण्यात आलेल्या शौर्य जनजागरण यात्रेचं काल धाराशिव इथं स्वागत करण्यात आलं. टाळ आणि संबळच्या नादात निघालेल्या या यात्रेत वारकरी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. नांदेड पोलिसांनी काल एक गावठी पिस्तूल आणि मॅगझिन जप्त केलं. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील चकलंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पथकानं वाळूच्या अवैध साठ्यावर छापा टाकून 500 ब्रास वाळूसह 80 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या पथकानं ही कारवाई केली. वीज महावितरण कंपनीच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या वाळूज महानगर शाखेनं सप्टेंबर महिन्यात 1,37,000 रुपयांची वीज चोरी उघडकीस आणली होती. या प्रकरणी 8 जणांविरोधात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड तांदूर एक्सप्रेस रेल्वे आता कर्नाटकातील रायचूर रेल्वे स्थानकापर्यंत धावणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. काकवीवरील जीएसटीत कपात, तर बाजरी पिठाचा समावेश असलेलं सुटं पीठ करमुक्त. राज्याच्या सर्व जिल्ह्यात बांबू लागवडीसाठी अनुदान देण्याचा प्रयत्न. कृषी मंत्री धनंजय मुंडे. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 28 सुवर्णांसह 107 पदकं जिंकत भारताची ऐतिहासिक कामगिरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद, औरंगाबाद एआयआर न्यूज या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधी ऐकू शकता. नमस्कार.